नोवल कोरोना व्हायरसाक पातळपासून आडाव येता. खोकताना व शिंकताना तुमचे तोंड रुमाल व टिश्यून धाकात. हातीक सतत साबणान धुयात. तुमच्या दोळ्यांक, नाकाक आणि तोंडाक आफडू नाकात. जर कोणाकही खोकलो, जोर आणि श्वास घेऊक त्रास जातात तर ताचे पासून उण्यान उणे 1 मीटराचे अंतर बाळगात. गरज पडल्यास लागच्या भलायकी केंद्रात वचात व स्टेट हेल्पलाईन नंबर 104 संपर्क करात. भारत सरकारा वतीन भौशिक हितान सादर.